ज्या क्षणाला माणूस चंद्रावरती पोहोचला त्या क्षणाला इथे बऱ्याच जणांचा भ्रमनिराश झाला, कारण प्रेयसीच्या मुखाला चंद्राची वगैरे उपमा द्यायची आपल्याकडे पद्धत आहे, पण तिकडची विवर बघितल्यानंतर खाली बरीच माणसं हैराण झाली. त्यामुळे कवीचा चंद्र आणि शास्त्रज्ञांचा चंद्र याच्यामध्ये कुसुमाग्रजांनी मुळात फरक केलाय. कुसुमाग्रजांनी असं म्हटलंय की त्या चंद्राचे ह्या चंद्राचे मुळीच नाही काही नाते, त्या चंद्राचे ह्या चंद्राचे मुळीच नाही काही नाते, त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात बसोनी माकड मानव कुत्रा यांना जाता येते. या चंद्राला दिशाच नाही एक नेमके ठिकाण नाही, हाही नभाचा मान करी पण लक्ष मनांच्या इंद्र गुहातून भटकत कराही. नटखट मोठा ढोंगी सोंगी निंबोणीच्या झाडामागे केव्हा लपतो मुलाप्रमाणे, पीनस्तनेच्या दरेत केव्हा चुरून जातो फुलाप्रमाणे. भग्न मंदिरा वरी केधवा बृहस्पती सम करीतो चिंतन, कधी बावळा तळ्यात बुडतो थरथर कापत बघतो आतून. तटघुमटावर केव्हा चढतो कधी विदूषक पाणवठ्यावर घसरून पडतो, कधी कुणाच्या कौलारावरून उतरून खाली शेजे वरती, तिथे कुणाची कमल पापणी हलकेच उघडून नयनी शिरतो. कधी कुणाच्या मुक्त मनस्वी प्रतिभेसाठी द्वारपाल होऊन जगाच्या रहस्यतेचे दार उघडतो. अशा बिलंदर अनंत फंदी ह्या चंद्राचे त्या चंद्राचे कुठले नाते, त्या चंद्रावर विज्ञानाची शिडी लावणी शास्त्रज्ञांना चढता येते. रसिक मनांना ह्या चंद्राला पळभर केव्हा जळात वा डोळ्यातच केवळ धरता येते. असा हा कवीचा चंद्र शांताबाईंना सुद्धा प्रेरणा देऊन गेला आणि शांताबाई लिहून गेल्या. मम्मटाच्या श्लोकाचं त्यांनी रूपांतर केलेलं आहे, तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी. फडके सादर करतोय.
तोच तीच तुझी प्रीती आज स्वप्न तेन लोचनी एकांति मज समीप हीच तू ही कामिनी तू ही तोच चंद्र या पहिल्या प्रीतीचा आज लोपल्या पुन्हा वाळल्या फुलात विलक गंध शोधितो पुन्हा या पहिल्या प्रीतीचा आज लोपल्या पुन्हा वाळल्या फुलात विलक गंध शोधितो पुन्हा गीत येते जुळून भंगल्या स्वरातुनी एकांती मज समीप तीच तू ही कामिनी तीच तू ही कामिनी